नमस्कार, मी मोहन आगाशे बोलतो मराठी वैभवसाठी धूम एफ एम वरून. इकडं आलो वैभवाने डोळे दिपले माझे, आणि विशेषतः न्यू जर्सी मराठी विश्व आणि त्यातली अत्यंत होतकुरू मंडळी, नवीन नवीन जे उद्योग करतायत ते बघून माझं मन अगदी भरून आलं. आणि हे तिकडं जाऊन मी आता सांगणार आहे की आपलं मराठी वैभव न्यू जर्सीच्या दिशेने कसं रस्ता धरून चाललेलं आहे. आणि परत एकदा असंच वैभव वाढू द्या, आमच्याकडे त्यातलं थोडं येऊ द्या अशी इच्छा व्यक्त करून मराठी वैभवसाठी परत एकदा शुभेच्छा. दसरा दिवाळी आता जवळ आहेच, त्याच्यासाठी पण शुभेच्छा, आणि आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी. आणि ही नवीन सुरू केलेली धूम एफ एमवरची जी वाहिनी आहे त्याच्याकरता माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.